जखर्या अध्याय 7 पारसाचा राजा दार्यावेश याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षाच्या 9व्या महिन्याच्या म्हणजे किसलेव महिन्याच्या 4थ्या दिवशी जखर्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले. बेथलच्या लोकांनी शेरसर रगेमलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून पाठवले. ते संदेष्टांना आणि सनदीश परमेश्वराच्या मंदिरातील याचकांना म्हणाले, प्रत्येक वर्षाच्या 5व्या महिन्यात आम्ही उपवास करून शोक प्रगट करत आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का? मला सनदीश परमेश्वराकडून वचन मिळाले की याचकांना आणि या देशातील इतर लोकांस सांग की तुम्ही 70 वर्ष प्रत्येक वर्षाच्या 5व्या आणि 7व्या महिन्यात उपवास केला व शोक प्रगट केला, पण हा उपवास खरोखरचा माझ्यासाठी होता का? जे तुम्ही खाल्ले प्यायले ते आपल्यासाठीच होते की नाही? याच गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वराने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्टाच्या द्वारे घोषित केले होते. जेव्हा येरुश्लेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, येरुश्लेमच्या भोवतालच्या गावात नेगेबला व पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी वस्ती होती, तेव्हा देखील देवाने हीच वचने सांगितली होती. परमेश्वराचे वचन जखर्याला मिळाले. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की जे सत्य व न्याय आहे तेच तुम्ही करा. एकमेकावर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधूबरोबर असे वागावे. विधवा, अनाथ, परखे व गरीब यांना छळू नका. एकमेकाचे वाईट करण्याचे मनात सुद्धा आणू नका. पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मानताट केली. देवाची वाणी ऐकू नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले. जे नियम सनदीश परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करून जे धर्मशास्त्र व संदेष्टाच्या द्वारे वचन पाठवले ते लोक ऐकेनात. त्यांनी आपली मने पाषाणासारखी कठीण केली तेव्हा सनदीश परमेश्वर कोपला. तेव्हा असे झाले की त्याने आवाहन केले पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याच प्रकारे सनदीश परमेश्वर म्हणतो, त्यांनी माझा धावा केल्यास मी उत्तर देणार नाही. एखाद्या वाळवटीच्या वाऱ्याप्रमाणे मी त्यांना अनोळखी राष्ट्रांमध्ये पांगविन. त्यांचा देश त्यांच्या मागे ओसाड पडेल व तेथे कुणी एजा करणार नाही, कारण त्यांनी उत्तम देश वैरान केला आहे.